chinimandi.com पॉडकास्ट। टोळ दलाने उडवली शेतकऱ्यांची झोप। टोळ दलाने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे। खास करून जिल्ह्यातील ऊस शेतकरी अडचणीत आहेत, कारण या दिवसात ऊसाचे पीक तयार होते। अशामध्ये पाणी निर्मिती वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। गेल्या रात्री सदई बेहटाजवळ आलेल्या टोळ दलाला ऊस विभागाने केमिकल फवारणी करून मारण्याचा दावा केला आहे। जिल्हा ऊस अधिकारी सना आफ्रिन यांनी सांगितले की जवळपास 2 एकर क्षेत्रफळामध्ये आलेल्या छोट्या टोळ दलाला केमिकल फवारणी करून संपवण्यात आले। शेतकऱ्यांच्या माध्यमातून वेळेवर सूचना मिळाल्यानंतर तात्काळ पथक तिथे पोहोचल्यामुळे टोळ दलाकडून पिकाचे फार नुकसान झाले नाही। मंगळवारी संध्याकाळपर्यंत जिल्हाभरात कोणतेही टोळ दल आलेले दिसले नाही, तरीही पूर्ण सतर्कता ठेवली जात आहे। जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले की टोळ दलाच्या हल्ल्याने शेतकऱ्यांचे आव्हान वाढवले आहे। टोळ दलाचे आगमन तसेच हल्ला याबाबत साखर कारखाना आणि ऊस विभागाने संयुक्तपणे रेड अलर्ट दिला आहे। शेतकऱ्यांना SMSच्या माध्यमातून सातत्याने सूचना दिल्या जात आहेत। एक प्रभावी पाम्पलेट तयार करून आतापर्यंत 54,000 शेतकऱ्यांना त्याचे वितरण करण्यात आले आहे। साखर कारखाना आणि समिती स्तरावरून 4,033 लिटर क्लोरोपायरोफॉस उपलब्ध करून दिले आहे। शेतकऱ्यांना टोळ दल दिसल्यावर थाळी ड्रम आदी वाजवून ध्वनी निर्माण करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे। साखर कारखाना स्तरावरून 102 ट्रॅक्टर चलित फवारणी टँकर ही तैनात केले गेले आहेत।